चीनीमंडी.com पॉडकास्ट। दिल्ली एनसीआर मध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस, अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा। देशाची राजधानी दिल्ली एनसीआर आणि जवळपासच्या परिसरात आज मंगळवारी दुपारी जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह जोरात पाऊस झाला। राजधानीमध्ये मंगळवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते आणि पाऊस सुरू झाला। दरम्यान विजेचा जोरात गडगडाट सुरू होता। हवामान विभागाने सांगितले की अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल। रविवारी दिल्लीमध्ये मान्सूनचा पहिल्याच मुसळधार पावसात 4 लोकांचा मृत्यू झाला होता। हवामान विभागाने एक दिवसापूर्वी सोमवारी पुढच्या 2 दिवसात दिल्ली एनसीआरसह आसपासच्या भागात मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती। राष्ट्रीय राजधानीमध्ये काही ठिकाणी पुढच्या 2 दिवसात मोठा पाऊस होऊ शकतो। हवामान विभागाने सांगितले होते की दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या 2 दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे। हवामान तज्ज्ञांनी सांगितले की उत्तर पश्चिमी भारतात पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बंगालच्या खाडीतून येणाऱ्या आर्द्र पूर्वी हवा आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दक्षिण पश्चिमी वाऱ्याचा मेळ होईल। दरम्यान इथे मान्सूनही आला आहे। या 2 कारणांमुळे पुढच्या 24 तासात दिल्ली एनसीआरमध्ये मध्यम ते मोठ्या पावसाची शक्यता आहे।